श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल 11वा श्लोक, 10व्या 6व्या अध्यायाचा 11वा श्लोक सुरू असताना आसन कसे असावे, कुठे असावे, कोणत्या स्थानी साधनेला सुरुवात करावी याबद्दल आपण माहिती कालच्या निरूपणात पाहिली। आज त्याच्या पुढचा भाग आपण घेऊया। सुरू करूया 12व्या श्लोकापासून पुढचे निरूपण। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतच्चित्तेन्द्रियक्रियाः उपविश्यासने युञ्जा योगमात्मविशुद्धये। आता जिथे हे आसन सांगितले आहे अशा ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर असलेल्या आणि चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या अशा योगाने अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा। मंडळी, आता इथपासून पुढील जवळजवळ 7 ते 8 श्लोकापर्यंत फार सुंदर पद्धतीने माऊलीनी या अष्टांग योगाचे वर्णन आणि ती प्रॅक्टिस कशी करावी, त्याचा अभ्यास कसा करावा याची माहिती दिलेली आहे। माझ्या मताप्रमाणे अशी माहिती इतरत्र कुठेही आढळून येत नाही। कोणते आसन कसे लावावे, यम म्हणजे काय, नियमन म्हणजे काय, आसन म्हणजे काय, त्यानंतर प्राणायाम म्हणजे काय, त्यांनी काय होते, कशाप्रकारे नाडी शुद्ध होतात, कशाप्रकारे चक्र शुद्ध होतात, कशाप्रकारे ऊर्जा खालून वर जाते आणि हळूहळू कुंडलिनी जागृत होते, कुंडलिनी जागरण झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी कुठकुठली लक्षणे दिसतात याची विस्तृत माहिती आपल्याला पुढील 7-8 श्लोकांमध्ये मिळणार आहे, त्यामुळे फार काळजीपूर्वक ऐका। मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूणी सद्गुरु स्मरण अनुभविजे, तैसे स्मरतेनी आदरी सभाय सात्विके भरे जव कठिणपण विरे अहम भावाचे, विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी, ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी, आता अंगाते आंगवरी पवनाते पवनूची वरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे। मग अशा ठिकाणी आसन लावून आपण एकाग्र अंत करून मनात सद्गुरूंचे स्मरण करावे। म्हणून बहुतेक मेडिटेशन, कुठलंही मेडिटेशन असू द्या, त्याची सुरुवात सद्गुरूच्या स्तवनापासून होत असते। कारण सद्गुरूचे स्मरण केले तरच मग मन एकाग्र होऊ शकते। त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत आणि बाहेर सात्विक भावाने व्याप्त होतो। गुरुचे स्मरण ज्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू या श्लोकाने आपण करतो, आपण सहज बोलून जातो, पण या श्लोकामध्ये इतकी ताकद असते की अहंकाराचा कठीणपणा तो नाहीसा करते, आणि तो इतका नाहीसा करते की आत आणि बाहेर सात्विक भावनेनी तो साधक भरून जातो। त्या साधकाला विषयांचा सहजच विसर पडतो, त्या साधकाच्या इंद्रियांची रग मोडते, अंतकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते। याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे। हे ऐक्य ज्याला म्हटलं आहे, ज्याला एकता म्हणतो आपण, ती सहज प्राप्त होत नाही। इथे जरी फक्त 3 ओव्यांमध्ये सांगितलं तरीसुद्धा हे प्राप्त करून घेण्याला फार मोठी तपस्या लागते। ज्यांनी लहान वयात ध्यानाची सुरुवात केली आहे, मेडिटेशनची सुरुवात केली आहे, त्यांना ही स्थिती फार मोठ्या वयात येईपर्यंत सापडत नाही. नंतर नंतर जशी परिपक्वता येते तेव्हा त्यांना ही स्थिती येते. ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे, यात गडबड करू नये. 4 दिवसातच ध्यानाचा आपल्याला प्रत्यय आला पाहिजे असं नाही. महिने 2 महिने ध्यान केल्यानंतर आपल्याला प्रचिती यायला पाहिजे असं नाही. आणि मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. आता अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते, वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो. याप्रमाणे अनुभवाचा उदय हळूहळू होऊ लागतो, एकदम होत नाही. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेवू, मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगी जेला ता परियेसी, तरी उरू या जगनासी जळो निघाली. चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुगटी ते गाढी संचरी पा, सव्यते तळी ठेविजे, तेणे सिवण मध्यू पिडिजे, वरी बैसे तो सहजे वाम चरणू, गुद मेंदा आतोती, चारी अंगुळे निगुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया, माजी अंगुळ एक निघे, तेथ टाचे चेने उत्तर भागे, नेहेटिजे वरी आंगे पेललेनी, उचलीले का नेणिजे, तैसे पृष्ठात उपलिजे, गुल्फद्वय धरीजे तेणे चिमाने, मग शरीर संचु पार्था, अशेषही सर्वथा, पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण, मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी, ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्ग मोडे, तेथ आतली कडे वो होटो लागे. मुद्रेची थोरवी अशी आहे तीच आता सांगतो. ऐक, तर पोटऱ्याला चिकटून मांडी घालावी. असे बसावे की पोटऱ्या आणि मांडी ही चिटकून बसतील. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली, आधार चक्र म्हणजे गुदस्थान आणि शिवण यांच्यापाशी आधार चक्र असते, त्या आधार चक्रावर चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसावे. पण त्यामध्ये उजव्या पायाची टाच खाली आणि डाव्या पायाची टाच वर असावी, आणि उजव्या पायाची जी टाच खाली आहे तिने शिवणीला दाबून ठेवावे. म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय आपोआप बसतो. गुद व शिश्न म्हणजे शी करायची जागा आणि सू करायची जागा, यामधील बरोबर जी 4 बोटाची जागा आहे त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते तिथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीच्या खालचा भाग उचलावा व त्याचप्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावीत. अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाचा टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. म्हणजे एक टेंभाच पेटला जसा खालून वरपर्यंत. अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण आहे असे समज. याला मूळबंध म्हणतात आणि यालाही आपण आजकालच्या योगासनाच्या भाषेत वज्रासन म्हणतो. याला वज्रासन गौण नाव आहे. याप्रमाणे आधार चक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायू आतल्या बाजूस संकुचित होऊ लागतो आणि तो अपान वायू खालच्या बाजूत संकुचित होऊन वर वर जायला सुरुवात करतो. समं काय शिरो ग्रीवं धारयन्न चलं स्थिराः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर, शरीराचा मधला भाग, मस्तक, मान ही सरळ एका रेषेत समान आणि अचल धारण करणारा निश्चल स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला आणि दिशाकडे न पाहणारा योगी अशी साधना करायला सुरुवात करतो. तव कर संपूट पैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरी वाली माझी उभारले निदंडे शीर कमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहोनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी ऐसे आतुचा तुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी ये दिठीचे तेथेची होय. तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहजच डाव्या पावलावर बसते आणि त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. आपण ज्ञानेश्वर माऊलींचा फार जुना फोटो जर बघितला तर माऊलींचे दोन्ही हात एका डोण्याच्या आकारात द्रोणाकार झालेले असे हस्तांजुळी आपल्याला दिसत असते त्या फोटोमध्ये आणि खांदे वर उचललेले दिसतात. अगदी तशी अवस्था प्राप्त होते. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते. डोळ्यांच्या पापण्या आपोआप झाकायला लागतात. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात. एरवी आपली खालची आणि वरची पापणी एका वेळेला जाते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा खालची पापणी थोडीसुद्धा थोडी वर चढते, वरची पापणी खाली येत असते. पण ध्यानाच्या अवस्थेत वरची पापणी ढळते आणि खालची पापणीसुद्धा खाली पसरते. तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्याची स्थिती होते. दृष्टीही आतल्या आत डोळ्यातच राहते आणि जर कौतुकाने कधी बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. अशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येतच नाही. म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. दृष्टी जरी असती तिथे तरी त्या दृष्ट काही दृष्टीला काही दिसते का? अजिबात नाही. त्या दृष्टीला काहीच दृष्टीगोचर होत नाही. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी हे चाडसरे आगवी आपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हे हळवती दाटे ते गाढी होवोनी नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणीपे पंडुकुमरा नाभी वरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वादिष्ठानावरिचिले कांठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडे किरीटी ओढियाणा तो. आता दिशांची गाठ घेण्याची, चोहोकडे पाहण्याची अथवा रूप विषय पाहण्याची सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते. डोळे उघडे असले तरी त्याला काही दिसत नाही. मग गळा आकुचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते आणि ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. अर्जुना, त्यामध्ये कंठमणी म्हणजे गळ्याची घाटी अजिबात दिसत नाही, ती अदृश्य होते. असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध म्हणतात, जालंधर बंध. आता ओढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो. जेव्हा मूळाधार चक्रात मूलबंध पडला, वर जालंधर बंध पडला, त्याचवेळी नाभी मागे मागे जायला लागते आणि ओढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाते आणि हृदय कमल आत प्रफुल्लित होते. अर्जुना, शिश्नावरील कंठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्यास ओढियाणा बंध असे म्हणतात. आता मूलाधार चक्रावर एक बंध पडला, त्याला मूलाधार बंध म्हटला. आता घशात गळ्यात जिथे आपलं विशुद्धी चक्र असते त्या ठिकाणी एक बंध पडतो, त्याला जालंधर म्हणतात. आणि आपल्या नाभीवर, नाभीचक्राच्या तिथे एक बंध पडतो, त्याला ओढियाणा बंध म्हणतात. आणि आजकाल या पतंजली सूत्रातील योग साधनेमध्ये याला त्रिबंधसुद्धा म्हणतात. यालाच अग्निसार नावाचं आसनसुद्धा म्हणतात. अग्निसार, रामदेव बाबा जे प्राणायामाचे प्रकार सांगतात त्याच्यामध्ये अग्निसार प्राणायाम असतो. तुम्ही गुगल करून पण पाहू शकता अग्निसार प्राणायाम कसा असतो. अग्निसार प्राणायामामध्ये आपण आधार चक्राला वर खेचतो, बेंबीपासून पोट नाभीपासून मागे खेचतो आणि घसा त्या घाटीमध्ये घट्ट बसून असं खाली हनुवटी आपल्या छातीला लागते असं खाली असतो. हे तिन्ही बंध एकावेळी पडतात आणि यालाच त्रिबंध म्हणतात. जे लोक काही निर्णय साधनेत असतात, आसाराम बापू या बंधावर फार अधिक जोर द्यायचे, याला त्रिबंध म्हणायचे. ते त्यांच्या साधनेत याला त्रिबंध नाव दिलं होतं. आता श्री श्री रविशंकरांच्या साधनेत सुद्धा याला त्रिबंधच नाव आहे आणि रामदेव बाबा याला अग्निसार म्हणतात. या प्राणायामाला अग्निसार प्राणायाम म्हणतात. तर हेच त्या काळात 800 वर्षापूर्वी या वेगवेगळ्या बंधाच्या नावानी प्रसिद्ध होतं आणि तेच माऊलींनी इथे आपल्याला सांगितलं आहे स्पष्ट करून. मंडळी, कधी एखाद्या वेळी आपल्याला जर असा प्रसंग येईल एकत्र बसण्याचा, त्यावेळी हे सगळं प्रत्यक्षात करून दाखवता येईल. हे फार सुंदर आहे आणि फार उपयोगी आहे. पुढे 14वा श्लोक घेऊया. 14वा श्लोक या संपूर्ण साधनेतील महत्त्वाचा श्लोक आहे आणि म्हणून माऊलीने या 14व्या श्लोकाचं खूप लांब लचक असं निरूपण केलं आहे. लांब लचक म्हणण्यापेक्षा मी त्याला बहुउपयोगी असं म्हणेल, कारण तुम्हाला इतर कुठेच इतकी विस्तृत माहिती, पद्धतशीर माहिती, शास्त्रोक्त माहिती कुठेच मिळू शकत नाही. इतकी सुंदर माऊलीने ती माहिती दिलेली आहे आणि तो भाग आज आपण सुरू करू आणि तो श्लोक पूर्ण होऊ शकणार नाही निरूपण, कारण फार लांब आहे ते. म्हणून थोडं निरूपण 14व्या श्लोकावरचं आज घेऊ आणि बाकी निरूपण मग नंतर उद्या घेऊ. सुरू घेऊया मग 14वा श्लोक. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी तो प्रियते स्थिता मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पराः. अंतकरण शांत असलेला, भीतीरहित, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे. आता मूळ श्लोकात काय काय म्हटलंय? अंतकरण शांत, भीतीरहित, ब्रह्मचर्य आचरण, माझ्यावर चित्त ठेवणारा, माझ्याबद्दलच पारायण करणारा आणि मनाचे संयम केलेला योगी असावा. पण माऊली त्याचं विश्लेषण करताना पहा आता किती सुंदर विश्लेषण करणार आहे. ऐसी शरीरा बाहेरिलीकडे अभ्यासाची पाखर पडे तवा तू त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावियाची क्षुदा काय जाहाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अपानू माघवता मुरडला तो सवेची वरी साकडला फुगू धरी शोभले पणे माजे वाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहुनिया। याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो। आता पहा या विश्लेषणाची पहिलीच ओळी पहा, ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे तव आतू त्राय मोडे मनोधर्माची। आता तुम्हाला वाटत असेल की शरीराच्या बाहेर अशी कशी छाया पडणार, तर मंडळी शरीर हे एका जागी बसून असते, आपण त्या शरीरामध्ये नसतोच। आपण जो पवित्र आत्मा आहोत हा आत्मा आणि ते शरीर यांचा काहीही संबंध नसतो। शरीराच्या बाहेर तुमच्या अभ्यासाची छाया त्या शरीराच्या बाहेर पडते आणि शरीराच्या आतल्या बाजूस काय होते, मनाच्या चंचलतेचा जोर हळूहळू नाहीसा होतो। मन हे आपोआप मारल्या जाते, त्याला मारायची गरज पडत नाही, प्रयत्नपूर्वक काहीच करायची गरज पडत नाही। प्रयत्न न करता मन आपोआप ताब्यात येते, मन हळूहळू आतमध्ये, आत्मा हळूहळू कॉस्मिक एनर्जीच्या माध्यमातून परमात्म्याशी एकरूप व्हायला लागतो आणि ज्याला माऊली छाया म्हणत आहे ते छाया नसून आपलं आभा मंडळ आहे, ते शरीराच्या बाहेर या अभ्यासाची छाया पडत जाते, कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयांकडे धावण्याची वृत्ती थांबते। सहजच शरीर आणि मन ही दोन्ही शांत होतात। भूक काय झाली, झोप कुठे गेली याची काही आठवण राहत नाही। जो अपान वायू मूळ बंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारा फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो आणि तो अपान वायू खवळून अपान वायू अत्यंत माजतो आणि पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो। तेथेच राहून मूळबंधाच्या वर नाभीचक्र, त्याला मणिपूर चक्र पण म्हणतात, नाभीजवळ असलेला, त्याला धक्के देतो हा अपान वायू। पुढे काय होते, मग थावली ते वाहुटळी सैंद घेऊनी घरडवळी बाळपणीची कुहुटुळी बाहेर घाली भीतरी वळी नधरे कोठ्या माजी संचरे कफपित्तांचे थारे उरोने दी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रांते बिघडवी साधका ते भेड सावी परी बिहावेना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट। मग ती अपान वायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोधन करून लहानपणाची पोटातील कुचकी घाण बाहेर काढते। त्या अपान वायूला आत वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो। कोठा म्हणजे ज्या ठिकाणी कुंडली शक्ती सुप्तपणे पडलेली आहे। आपला मूलाधार चक्र आणि त्याच्यावरचं जे दुसऱ्या नंबरचं चक्र आहे त्या दोन चक्राच्या मधल्या भागाला कोठा म्हणतात आणि तिथे कुंडलिनी शक्ती हे शांतपणे पडलेली असते। सप्त धातूंचे समुद्र पालथे करतो हा जो अपान वायू आहे, सातही धातूंचे समुद्र पालथे करतो, मेधाचे पर्वत फोडतो. मेधाचे पर्वत फोडतो आणि हाडांमधील मज्जा बाहेर काढतो, ज्याला आपण काय म्हणतो आता, बोन मॅरो. त्या बोन मॅरोला सुद्धा, त्यामधले जी इम्प्युरिटीज आहे त्यांना सुद्धा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. परंतु त्याने भिवू नये, तो रोगांना दाखवितो परंतु लागलीच त्यांना नाहीसे देखील करतो. आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवितो. मंडळी, ही माहिती फार अप्रतिम आणि फार सुंदर माहिती आहे. मागे तुम्हाला या अध्यायाच्या प्रस्तावनेत सांगितलं होतं त्याप्रमाणे परत एकदा उजळणी करतो. आपल्यात सात चक्र असतात. सात चक्र, पहिलं सगळ्यात खालचं मूळाधार चक्र, त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, त्यानंतर नाभी चक्र, हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सर्वात वरती सहस्रार चक्र. हे सात चक्र आणि तीन नाड्या असतात, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि मध्यनाडी. माऊलींच्या काळात त्यांना इळा, पिंगळा आणि सुषुम्ना म्हणायचे. बहुतेक इळा, पिंगळा, सुषुम्ना यांचा उल्लेख निरंकारी लोकांचे जे भजन असतात त्या भजनात, अव्यक्तांच्या भजनात सुद्धा असतात, कबीरांच्या भजनात सुद्धा असते. आता ही चक्र एकापाठी एक शुद्ध करायची असतात. चंद्रनाडी, सूर्यनाडी यांच्या कल्पना संपल्या की हळूहळू त्या मध्यनाडीमध्ये विसर्जित होतात. आणि हा ज्या अपानवायूची गोष्ट करत आहे माऊली, अपानवायूवर धक्के देऊ लागते मणिपूर चक्राला, त्या मणिपूर चक्रापासूनच या दोन्ही नाड्यांची ऊर्जा मध्यनाडीमध्ये जाऊ लागते. आणि ही ऊर्जा मध्यनाडीच्या मार्फत सर्व चक्रांना भेदून अगदी वरती आपल्या सहस्रार चक्रापर्यंत जात असते. आणि या पूर्ण प्रक्रियेत ही जागृती झाली म्हणजे मग कुंडलिनी जागृत होऊन कुंडलिनी ही खालून वरपर्यंत जाते. याबद्दलची सुंदर माहिती या श्लोकाच्या उर्वरित भागात उद्या आपल्याला मिळणार आहे. आज वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपण इथेच थांबू. हा भाग आपण हळूहळू हळूहळू समजून घेऊ, कारण इतर कुठेही तुम्हाला हे समजण्याची सोय नाही आहे. हे अमृत आहे, हे नाथ वैष्णव परंपरेतून चालत आलेलं अमृत आहे. माझी मनापासूनची इच्छा आहे की हा भाग सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे अभ्यास सुरू करावा. आज आपण इथे थांबू मंडळी, आणि पुढील भाग उद्या पाहू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.